पुढचा टॉपिक आपण बघणार आहोत स्ट्रक्चर ऑफ डीबीएमएस. द डिझाईन ऑफ डेटाबेस सिस्टीम मस्ट इन्क्लूड कन्सिडरेशन ऑफ इंटरफेस बिटवीन डेटाबेस सिस्टीम अँड ऑपरेटिंग सिस्टीम. मित्रांनो, स्लाइड क्रमांक 8 पहा, त्यात तुम्हाला 3 लेवल आर्किटेक्चर ऑफ डेटाबेस सिस्टीम बाय आन्सी और स्पार्क ची डायग्राम दिसत आहे. त्या डायग्राम मध्ये तुम्हाला 3 ब्लॉक्स दाखविण्यात आलेले आहेत, फ्रंट एंड, मिडल वेअर आणि बॅक एंड. फ्रंट एंड, फ्रंट एंड इज यूज्ड फॉर स्क्रीन डेव्हलपमेंट अँड युजर इंटरॅक्शन. म्हणजेच आपल्याला प्रोजेक्टचे किंवा सॉफ्टवेअरचे स्क्रीन कसे असणार आहेत त्याचं डिझायनिंग फ्रंट एंड मध्ये केले जाते. समजा स्टुडंट ऍडमिशन फॉर्म चा स्क्रीन आपल्याला तयार करायचा आहे, तर आपण तो कसा तयार करतो? तर त्यासाठी आपल्याला एक डिझाईन तयार करावं लागतं. स्लाइड क्रमांक 9 पहा, त्यात स्टुडंट ऍडमिशन फॉर्मचं डिझाईन दाखविण्यात आले आहे. हा फॉर्म म्हणजे आपल्या प्रोजेक्टसाठी हे फ्रंट एंड असते, जे आपण बघू शकतो. फ्रंट एंडचं बेस्ट एक्झाम्पल आहे व्हिज्युअल बेसिक, डेव्हलपर 2001 अँड व्हिज्युअल जावा. पुढची लेवल आहे बॅक एंड. बॅक एंड टूल्स युज्ड फॉर स्टोरिंग अँड मॅनेजमेंट ऑफ डेटा. आपण फ्रंट एंड मध्ये जे स्क्रीन डिझाईन करतो आणि त्या स्क्रीनवर जो डेटा एंटर करतो आणि सेव्ह करतो, तो डेटा बॅकएंडला म्हणजेच एका वेगळ्या सॉफ्टवेअर मध्ये टेबल फॉर्मॅट मध्ये सेव्ह केला जातो. स्लाइड क्रमांक 10 पहा, त्यात स्टुडंट ऍडमिशन फॉर्मशी रिलेटेड एक टेबल दिसत आहे. तर या टेबल फॉर्मॅट मध्ये तो डेटा सेव्ह केला जातो, त्यालाच आपण बॅकएंड असंही म्हणतो. बॅकएंड साठी एमएस एक्सेस आणि ओरॅकल हे वापरले जाते. पुढची लेवल आहे मिडलवेअर. मिडलवेअर टूल्स आर यूज्ड फॉर कनेक्टिव्हिटी पर्पज. म्हणजेच फ्रंट एंड मध्ये आपण स्क्रीन डिझाईन करतो, बॅक एंड मध्ये डेटा सेव्ह करतो, तर फ्रंट एंड आणि बॅक एंड कनेक्ट होणे अतिशय महत्वाचे आहे. तर मिडलवेअर मध्ये फ्रंट एंड व बॅक एंड एकमेकांशी कनेक्ट केले जातात. मिडलवेअर साठी ओडीबीसी किंवा जेडीबीसी वापरले जाते. तर हे झालं एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ डेटाबेस. इंटरनली डेटाबेस सिस्टीम स्ट्रक्चर कसं वर्क किंवा ऑपरेट होतं ते आता आपण बघू. द फंक्शनल कंपोनंट्स ऑफ डेटाबेस सिस्टीम कॅन बी डिवायडेड इंटू टू कॅटेगरीज एज क्वेरी प्रोसेसर अँड स्टोरेज मॅनेजर. स्लाइड क्रमांक 11 वर स्ट्रक्चर ऑफ डीबीएमएस दाखविण्यात आले आहे. स्ट्रक्चर थोडं कॉम्प्लिकेटेड वाटेल, पण त्याबद्दलची माहिती बघत असताना तुम्हाला ते इझिली लक्षात येईल. स्लाइड क्रमांक 12 पहा, त्यात स्ट्रक्चर ऑफ डीबीएमएसचा थोडक्यात सारांश दाखविण्यात आला आहे. ओव्हरऑल स्ट्रक्चर ऑफ डीबीएमएसचे 2 टाइप्स आहेत, ते म्हणजे क्वेरी प्रोसेसर आणि स्टोरेज मॅनेजर. क्वेरी प्रोसेसरचे परत 4 कंपोनंट्स आहेत, डीएमएल कंपायलर, एम्बेडेड डीएमएल कंपायलर, डीडीएल इंटरप्रिटर, क्वेरी इव्हॅल्युएशन इंजिन. तसेच स्टोरेज मॅनेजरचे देखील 4 कंपोनंट्स आहेत, ऑथोरायझेशन अँड इंटिग्रिटी मॅनेजर, ट्रान्झॅक्शन मॅनेजर, फाईल मॅनेजर, बफर मॅनेजर. तर ह्या प्रत्येक कंपोनंट बद्दल आता आपण माहिती बघणार आहोत. प्रथम आपण क्वेरी प्रोसेसरची माहिती पाहूया. त्यात पहिला कंपोनंट आहे डीएमएल कंपायलर. दिस ट्रान्सलेट्स डीएमएल स्टेटमेंट्स इंटू लो लेवल इन्स्ट्रक्शन्स ऑफ क्वेरी इव्हॅल्युएशन इंजिन अंडरस्टँडेबल क्वेरी लँग्वेज. दुसरा कंपोनंट आहे एम्बेडेड डीएमएल कंपायलर. This converts DML statements embedded in an application program to normal procedure calls in the host language. DDL interpreter. This converts DDL statements to a set of table containing metadata or data about data. आणि शेवटचा कंपोनेंट आहे क्वेरी इव्हॅल्युएशन इंजिन. इट एक्झिक्युट्स लो लेवल इन्स्ट्रक्शन्स जनरेटेड बाय डीएमएल कंपायलर. मित्रांनो, तुमच्या लक्षात येत आहे ना? ओके, पुढची कॅटेगरी आहे स्टोरेज मॅनेजर. त्यात पहिला कंपोनंट आहे ऑथोरायझेशन अँड इंटिग्रिटी मॅनेजर. इट हेल्प्स इन इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट्स एन्फोर्समेंट अँड चेक्स युजर ऑथॉरिटी. दुसरा कंपोनंट आहे ट्रान्झॅक्शन मॅनेजर. इट एन्श्युअर कन्सिस्टन्सी ऑफ डेटाबेस. फाईल मॅनेजर. इट मॅनेजेस द अलोकेशन ऑफ स्पेस ऑन डिस्क स्टोरेज अँड द स्ट्रक्चर युज्ड टू रिप्रेझेंट इन्फॉर्मेशन स्टोअर्ड ऑन डिस्क. आणि लास्ट कंपोनंट आहे बफर मॅनेजमेंट. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर टेम्पररी स्टोरेज मॅनेजमेंट. मित्रांनो, आता आपण बघणार आहोत डेटा मॉडेल्स. स्लाइड क्रमांक 13 पहा. त्यात विविध प्रकारचे डेटा मॉडेल्स दिसत आहेत. प्रामुख्याने तीन प्रकारचे डेटा मॉडेल्स आहेत. ऑब्जेक्ट बेस्ड लॉजिकल मॉडेल्स, रेकॉर्ड बेस्ड लॉजिकल मॉडेल्स आणि फिजिकल मॉडेल्स. ह्या प्रत्येक मॉडेलचे सब टाइप्स आहेत, ते आज आपण बघणार आहोत. प्रथम आपण डेटा मॉडेल्सची डेफिनेशन बघूया. अ कलेक्शन ऑफ कन्सेप्च्युअल टूल्स फॉर डिस्क्रायबिंग डेटा, डेटा रिलेशनशिप्स, डेटा सिमेंटिक्स अँड कन्सिस्टन्सी कन्स्ट्रेंट्स. तीन प्रकारचे डेटा मॉडेल्स डीबीएमएस मध्ये आहेत. ऑब्जेक्ट बेस्ड लॉजिकल मॉडेल्स, रेकॉर्ड बेस्ड लॉजिकल मॉडेल्स आणि फिजिकल मॉडेल्स. ऑब्जेक्ट बेस्ड लॉजिकल मॉडेल्स. ऑब्जेक्ट बेस्ड लॉजिकल मॉडेल्स आर यूज्ड इन डिस्क्रायबिंग डेटा ऍट द लॉजिकल अँड व्ह्यू लेवल्स. काही ऑब्जेक्ट बेस्ड लॉजिक मॉडेल्स आहेत, ते म्हणजे द एंटिटी रिलेशनशिप मॉडेल अँड द ऑब्जेक्ट ओरिएंटेड मॉडेल. द एंटिटी रिलेशनशिप मॉडेल. This model consists of different objects which call the entities and their relationships. An entity is a thing or object in the real world that is distinguishable from other objects. The entities are described by a set of attributes. A relationship between the entities is an association. आता आपण एक उदाहरण बघूया. कॉलेजमध्ये स्टुडंट ही एक एंटिटी आहे, विच इज डिस्क्राइब्ड बाय रोल नंबर, नेम, ऍड्रेस अँड क्लास. तसेच टीचर ही सुद्धा एक एंटिटी आहे, त्याचे ऍट्रिब्यूट्स आहेत टीचर नंबर, टीचर नेम, टीचर डेसिग्नेशन आणि टीचर सब्जेक्ट. The relationship between these entities is suppose teaches. तर ह्या दोघांचं रिलेशनशिप किंवा ह्या रिलेशनशिपशी रिलेटेड ER मॉडेल स्लाइड क्रमांक 14 वर दाखविण्यात आले आहे. स्लाइड क्रमांक 14 पहा. त्यात तुम्हाला विविध प्रकारचे ऑब्जेक्ट्स दिसत आहेत. A rectangle is used to show an entity. A diamond is used to show a relationship. And an ellipse to show an attribute. Generally, this model is used to study the database structure, different relation of the project which is to be developed. The object-oriented logical model. This model is based on the collection of different objects. An object contains the data variables which describes the object properties. These variables are called the member variables. In order to process the member variables, the functions called the member function are used. Objects of same member variables and member functions are collected together forming a class. A class may be viewed as a type definition for objects. Different objects communicate with other by calling the member function of that other object. This action is called sending a message to the object. स्लाइड क्रमांक 15 पहा. त्यात तुम्हाला एक डायग्राम दिसत आहे. त्या डायग्राम मध्ये दोन ब्लॉक दाखविण्यात आले आहेत. पहिला ब्लॉक आहे मेंबर व्हेरिएबल्स आणि दुसरा ब्लॉक आहे मेंबर फंक्शन्स. द मेंबर व्हेरिएबल्स डिस्क्राइब द स्टुडंट ऑब्जेक्ट, म्हणजे स्टुडंट रिलेटेड इन्फॉर्मेशन ही मेंबर व्हेरिएबल मध्ये येते. जसे की रोल नंबर, नेम, ऍड्रेस, क्लास, percent. The member functions are used to process the data variables or member variables. म्हणजेच त्या डेटा त्या मेंबर व्हेरिएबल रिलेटेड काही फंक्शन्स येतात, जसे की गेट डेटा, पुट डेटा, रिटर्न रोल, रिटर्न परसेंटेज. इफ मेनी स्टुडंट्स ऑब्जेक्ट्स आर कलेक्टेड टुगेदर then that will form a student class. म्हणजे आपण एका विद्यार्थ्याचं मेंबर व्हेरिएबल्स आणि मेंबर फंक्शन्स तयार करतो तर ते ऑब्जेक्ट झालं. तसे नंबर ऑफ स्टुडंट्सचे रेकॉर्ड्स आपण कलेक्ट करतो, त्यालाच क्लास असे म्हणतात. इफ एनी अदर ऑब्जेक्ट वॉन्ट्स टू सेंड एनी मेसेज टू स्टुडंट ऑब्जेक्ट और to get data from student object, then other object can call any one member function shown in student object. पुढचं मॉडेल आहे रेकॉर्ड बेस्ड लॉजिकल मॉडेल्स. रेकॉर्ड बेस्ड लॉजिकल मॉडेल्स आर यूज्ड इन डिस्क्राइबिंग डेटा ऍट द लॉजिकल अँड व्ह्यू लेवल, दॅट इज ऍट द एक्सटर्नल अँड कन्सेप्च्युअल लेवल. In this model, relation is the only base used. This model is having three different sub-models: relational data model, network data model, and hierarchical data model. Relational data model. This model is based on a relation. Here, a relation is a table containing the multiple records or tuples. Records लाच आपण tuples असेही म्हणतो. Each record is described by different attributes or fields or columns. स्लाइड क्रमांक 16 पहा. त्यात student entity related attributes दाखविण्यात आले आहेत. Student related attributes म्हणजेच roll number, नेम, ऍड्रेस, क्लास आणि परसेंट. हेच ऍट्रिब्यूट्स किंवा हीच एंटिटी आपण टेबल फॉर्मॅटमध्ये सुद्धा दाखवू शकतो. तो स्टुडंट टेबल हा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. कॉलम्सलाच आपण ऍट्रिब्यूट्स किंवा फील्ड्स असे म्हणतो आणि रेकॉर्ड्सला टपल असे म्हणतो आणि पूर्ण टेबलला रिलेशन असेही म्हणतात. The relationship between two relations is also shown by using new relation. स्लाइड क्रमांक 17 पहा. त्यात तुम्हाला दोन एंटिटीज दिसत आहेत, स्टुडंट आणि सब्जेक्ट. स्टुडंटचे ऍट्रिब्यूट्स आहेत रोल नंबर, नेम आणि ऍड्रेस. तसेच सब्जेक्ट या एंटिटीचे ऍट्रिब्यूट्स आहेत सब कोड सब नेम. द रिलेशनशिप बिटवीन दीज रिलेशन्स कॅन बी शोन बाय युझिंग न्यू रिलेशन स्टूड सब एज शोन ऑन द स्क्रीन. स्क्रीनवर तुम्हाला स्टूड सब्जेक्ट नावाचा टेबल दिसत आहे. या रिलेशनचे ऍट्रिब्यूट्स आहेत रोल नंबर सब कोड मार्क्स. तर ह्या रिलेशन मध्ये मार्क्स हे फील्ड दोन्ही टेबलशी रिलेटेड येतं. कुठल्या विद्यार्थ्याचा रोल नंबर, त्याचा सब्जेक्ट कोड काय आहे आणि त्याच्याशी रिलेटेड त्याचे मार्क्स ह्या रिलेशन मध्ये दाखविण्यात आले आहे. सेकंड मॉडेल आहे नेटवर्क डेटा मॉडेल. डेटा इन द नेटवर्क मॉडेल आर रिप्रेझेंटेड बाय कलेक्शन्स ऑफ रेकॉर्ड्स अँड रिलेशनशिप्स अमॉंग डेटा आर रिप्रेझेंटेड बाय लिंक्स विच कॅन बी व्ह्यूड एज पॉइंटर्स. द रेकॉर्ड्स इन द डेटाबेस आर ऑर्गनाइज्ड एज कलेक्शन्स ऑफ आर्बिट्ररी ग्राफ्स. स्लाइड क्रमांक 18 पहा. त्यात तुम्हाला टोटल 3 टेबल दिसत आहेत, स्टुडंट सब्जेक्ट आणि स्टूड सब. स्टुडंट आणि सब्जेक्ट ह्या दोन एंटिटीज आहेत आणि स्टूड सब हे त्या दोघांमधील रिलेशन आहे. हेच रिलेशन आपण नेटवर्क मॉडेलच्या फॉर्ममध्ये सुद्धा दाखवू शकतो. स्क्रीनवर तुम्हाला नेटवर्क मॉडेलची डायग्राम दिसत आहेत. पहिल्या कॉलम मध्ये स्टुडंट रिलेटेड रेकॉर्ड्स आहेत आणि दुसऱ्या कॉलम मध्ये सब्जेक्ट रिलेटेड रेकॉर्ड्स आहेत आणि या दोघांमधील रिलेशनशिप ही लाईनने दाखविली आहे, त्यालाच लिंक्स असेही म्हणतात. थर्ड मॉडेल आहे हायरार्किकल मॉडेल. द हायरार्किकल मॉडेल इज सिमिलर टू द नेटवर्क मॉडेल इन द सेन्स दॅट डेटा अँड रिलेशनशिप्स अमॉंग डेटा आर रिप्रेझेंटेड बाय रेकॉर्ड्स अँड लिंक्स रिस्पेक्टिवली. इट डिफर्स फ्रॉम द नेटवर्क मॉडेल इन दॅट द रेकॉर्ड्स आर ऑर्गनाइज्ड एज कलेक्शन्स ऑफ ट्रीज रादर दॅन आर्बिट्ररी ग्राफ. फॉर एक्झाम्पल स्लाइड क्रमांक 19 पहा. स्टुडंट आणि सब्जेक्ट रिलेटेड डेटाबेस हा हायरार्किकल मॉडेलमध्ये स्क्रीनवर दाखविण्यात आला आहे. हायरार्किकल मॉडेलचं आपण घरातलंही उदाहरण देऊ शकतो. टॉप लेवलला आपले आजी आजोबा, त्याच्यानंतर आपले आई वडील, आपले भावंड, अशा प्रकारे आपण तो ग्राफ ड्रॉ करू शकतो. तिसरा आणि शेवटचं डेटा मॉडेल आहे फिजिकल डेटा मॉडेल्स. दीज मॉडेल्स आर यूज टू डिस्क्राइब डेटा ऍट द लोएस्ट लेवल. इन कॉन्ट्रास्ट टू लॉजिकल डेटा मॉडेल्स देर आर फ्यू फिजिकल डेटा मॉडेल्स. टू ऑफ देम आर युनिफाइंग मॉडेल अँड फ्रेम मेमरी मॉडेल. मित्रांनो, एकाच वेळी अनेक युजर्स डेटाबेस हँडल करत असतात आणि हा डेटाबेस अतिशय महत्वाचा असतो. तर ह्या डेटाबेस मध्ये कोणी चेंजेस करायचे आणि कोणी नाही हे त्याच्या फाईल ऍक्सेस परमिशन वर डिपेंड असते. तर प्रत्येक फाईलला सेट ऑफ परमिशन्स असतात, त्यालाच ऍक्सेस मोड्स असंही म्हणतात. देर आर 3 स्पेसिफिक परमिशन्स ऑन युनिक्स लाईक सिस्टीम्स दॅट अप्लाय टू इच क्लास. रीड परमिशन, मॉडिफाय परमिशन और एक्झिक्यूट परमिशन. द रीड परमिशन विच ग्रँट्स द एबिलिटी टू रीड अ फाईल. वेन सेट फॉर अ डिरेक्टरी धीस परमिशन ग्रँट्स द एबिलिटी टू रीड द नेम्स ऑफ फाईल्स इन द डिरेक्टरी. म्हणजेच युजर हा फाईलचं नाव वाचू शकतो, त्याचे कंटेंट्स, फाईल टाईप, साईज, ओनरशिप हे त्याला ऍक्सेस किंवा रीड करण्याची परमिशन नसते. समजा एखाद्या युजरला फाईल किंवा डेटाबेसची रीड करायची परमिशन मिळाली तर तो फक्त ती फाईल रीडच करू शकेल. त्या फाईलमध्ये तो काही चेंजेस करू शकणार नाही किंवा ती फाईल एक्झिक्यूट देखील तो करू शकत नाही. पुढची फाइल रिलेटेड परमिशन आहे राइट परमिशन. द राइट परमिशन विच ग्रँट्स द एबिलिटी टू मॉडिफाय अ फाइल. व्हेन सेट फॉर अ डिरेक्टरी दिस परमिशन ग्रँट्स द एबिलिटी टू मॉडिफाय एंट्रीज इन द डिरेक्टरी. ह्या परमिशन मध्ये आपण फाइल क्रिएट करू शकतो, तसेच ती डिलीट सुद्धा करू शकतो आणि एखाद्या फाईलचं रिनेम सुद्धा आपण करू शकतो. पुढची परमिशन आहे एक्झिक्यूट परमिशन. द एक्झिक्यूट परमिशन विच ग्रँट्स द एबिलिटी टू एक्झिक्यूट अ फाइल. धीस परमिशन मस्ट बी सेट फॉर एक्झिक्युटेबल बायनरीज. फॉर एक्झाम्पल अ कंपाइल्ड सी प्लस प्लस प्रोग्राम और शेल स्क्रिप्ट. याचं उदाहरण आहे पर्ल प्रोग्राम. इन ऑर्डर टू अलाउ द ऑपरेटिंग सिस्टीम टू रन देम. तसेच फाईलशी रिलेटेड विविध प्रकारचे ऑपरेशन्स किंवा ट्रान्झॅक्शन्स आहेत. ते ट्रान्झॅक्शन्स आपल्याला या पुढील लेक्चर्समध्ये वारंवार वापरायचे आहेत. तर आपण आधी ते ट्रान्झॅक्शन्स किंवा ऑपरेशन्स कुठले ते आता बघू. ऑपरेशन्स ऑन फाइल. देअर आर मेनली टू टाइप्स ऑफ ऑपरेशन्स ऑन फाइल. पहिलं ऑपरेशन आहे रिट्रायव्हल ऑपरेशन. व्हेन वी वॉन्ट टू एक्स्ट्रॅक्ट द डेटा फ्रॉम फाइल फॉर रीडिंग पर्पज देन वी परफॉर्म रिट्रायव्हल ऑपरेशन ऑन द फाइल. आणि दुसरं ऑपरेशन आहे अपडेट ऑपरेशन. अपडेट ऑपरेशन ऑन द अदर हँड चेंज द फाइल बाय मॉडिफाइंग द रेकॉर्ड्स, डिलीटिंग द रेकॉर्ड्स अँड इन्सर्टिंग न्यू रेकॉर्ड्स. म्हणजेच डेटाबेस तयार झाल्यानंतर तो डेटा आपण रिट्रायव करू शकतो, त्याच्यामध्ये इन्सर्शन करू शकतो किंवा त्या फाइल्समध्ये चेंजेस सुद्धा करू शकतो. ह्या ऑपरेशनशी रिलेटेड विविध प्रकारच्या कमांड्स आहेत, त्या आता बघूया. ओपन. धिस ऑपरेशन ओपन्स युअर फाइल. क्लोज. द क्लोज ऑपरेशन क्लोजेस वन और मोर फाइल्स. द फाइल कॅनॉट बी युज्ड अगेन अनलेस यू स्पेसिफाय अँड ओपन ऑपरेशन फॉर दॅट फाइल. फाइंड किंवा आपण याला सर्च कमांड असंही म्हणू शकतो. द गोल ऑफ धिस ऑपरेशन इज टू लोकेट द रेकॉर्ड और रेकॉर्ड्स दॅट सॅटिस्फाय द सर्च क्रायटेरिया. दॅट मीन्स सपोज यू वॉन्ट टू फाइंड वन रेकॉर्ड इन अ फाइल, ऍट दॅट टाइम यू कॅन यूज धिस ऑपरेशन विच विल ड्रॉप यू टू दॅट पर्टिक्युलर रेकॉर्ड यू विश टू फाइंड. मॉडिफाय. इट इज ऑल्सो नोन एज अपडेट ऑपरेशन. धिस कमांड मॉडिफाइज द फील्ड व्हॅल्यूज ऑफ द करंट रेकॉर्ड देन राईट्स मॉडिफाइड रेकॉर्ड बॅक टू द डिस्क. इन्सर्ट इन्सर्ट्स अ न्यू रेकॉर्ड टू द फाइल. डिलीट डिलीट्स द करंट रेकॉर्ड अँड अपडेट द फाइल ऑन डिस्क टू रिफ्लेक्ट द डिलिशन. मित्रांनो, या सगळ्या कमांड्स तुम्हाला ओळखीच्या वाटतच असतील. आपण जसे वर्ड, एक्सेल किंवा पॉवर पॉइंट हँडल करतो किंवा वापरतो, तसेच डीबीएमए सुद्धा आपण इझिली हँडल करू शकतो. आता आपण मल्टी युजर डीबीएमएस आर्किटेक्चरची माहिती बघणार आहोत. द आर्किटेक्चर्स विच आर यूज टू इम्प्लिमेंट मल्टी युजर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम्स दॅट आर टेलीप्रोसेसिंग, फाइल सर्व्हर आणि क्लायंट सर्व्हर. पहिलं डीबीएमएस आर्किटेक्चर आहे टेलीप्रोसेसिंग. स्लाइड क्रमांक 21 पहा. त्यात तुम्हाला एक डायग्राम दिसत आहे. डायग्राम बघितल्याबरोबर तुमच्या लक्षात आलंच असेल की टेलीप्रोसेसिंग आर्किटेक्चर कसं असतं ते. द ट्रॅडिशनल आर्किटेक्चर फॉर टेलीप्रोसेसिंग कन्सिस्ट ऑफ वन कम्प्युटर विथ अ सिंगल सीपीयू, नंबर ऑफ कम्प्युटर्स कनेक्टेड टू इट. ऑल प्रोसेसिंग इज डन विद इन द बाउंड्रीज ऑफ द सेम फिजिकल कम्प्युटर. User terminals are typically the dump terminals. The terminals communicate via communication control subsystem. The terminals are connected to CPU through a cable. Dusra architecture ahe file server. In a file server system, the processing is distributed about the network. The file server holds the file required by the application and the DBMS. Slide kramanka 22 paha. त्यात तुम्हाला फाइल सर्व्हरची डायग्राम दिसत आहे. डायग्राम बघता क्षणी आपल्याला स्ट्रक्चर लक्षात येते. द ऍप्लिकेशन अँड डीबीएमएस रन ऑन ईच वर्क स्टेशन रिक्वेस्टिंग फाइल्स फ्रॉम द सर्व्हर व्हेन नेसेसरी. द फाइल सर्व्हर ऍक्ट सिंपली ऍज अ शेअर्ड डेटा डिस्क. The DBMS on each workstation sends request to file server. तर ह्या फाइल सर्व्हरचे काही डिसएडव्हान्टेजेस देखील आहेत. आता समजा एकाच वेळेस मल्टिपल युजर सेम डेटाबेस हँडल करत असतील तर सिस्टीम हँग होऊ शकते किंवा स्लो होऊ शकते. तर असे अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. If server goes down, then the workstation has to wait for indefinite amount of time. DBMS has to present on each workstation. Concurrency, recovery, and integrity problems have to be handled carefully. Tisra architecture ahe client server. पहिल्या दोन मेथड्स चे काही डिसएडव्हान्टेजेस अवॉइड करण्यासाठी क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर डिझाईन करण्यात आलेले आहे. ऍज द नेम सजेस्ट देअर इज अ क्लायंट प्रोसेस सेंड्स रिक्वेस्ट टू सर्व्हर फॉर रिक्वेस्टिंग रिसोर्स. अ सर्व्हर प्रोसेस रिस्पॉन्स टू क्लायंट रिक्वेस्ट अँड रिस्पॉन्सिबल फॉर अलोकेटिंग रिसोर्सेस. द क्लायंट मॅनेजेस user interface and application logic. It takes the user request, checks the request, converts the request in appropriate database language, sends the request to server, give the result to end user in appropriate format. And server processes che suddha kahi activities ahet. Tya mhanje accepts and processes the database request, responds to client's request. Here client server che kahi advantages ahet. It enables wider access to existing database, increase performance. If the clients and the server reside on different computers, then a different computer can be processing application in parallel. Obviously, hardware cost can be reduced. Communication costs are reduced. Increase consistency. It's open system architecture. Slide kramanka 23 paha. Tyat tumhala vivida prakarche combinations disat ahe. Te combinations manjech alternative client server topologies ahet. Tya diagram madhe tumhala 3 separate topologies दिसत आहेत. पहिली आहे सिंगल क्लायंट सिंगल सर्व्हर. दुसरी टोपोलॉजी आहे मल्टिपल क्लायंट सिंगल सर्व्हर. आणि तिसरी टोपोलॉजी आहे मल्टिपल क्लायंट मल्टिपल सर्व्हर. अशा प्रकारे मल्टी युजर डीबीएमएस आर्किटेक्चर डिझाईन करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, आज आपण काय शिकलो ते आता थोडक्यात बघूया. प्रथम आपण कंपोनंट्स ऑफ डीबीएमएस ची माहिती पाहिली. तर डीबीएमएस चे 4 कंपोनंट्स आहेत. ते म्हणजेच डेटाबेस लँग्वेजेस, डेटाबेस मॅनेजर, डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर, डेटाबेस युजर्स. तसेच आपण डेटा डिक्शनरी आणि डीबीएमएस विविध प्रकारच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो, त्या सर्व्हिसेस कुठल्या ते सुद्धा आज आपण पाहिले. नंतर आपण स्ट्रक्चर ऑफ डीबीएमएस पाहिले. त्यातही 2 कॅटेगरीज आहेत, त्या म्हणजे क्वेरी प्रोसेसर आणि स्टोरेज मॅनेजर. त्यानंतर आपण डेटा मॉडेल्स म्हणजे काय आणि त्याचे टाइप्स पाहिले. प्रामुख्याने डेटा मॉडेल्सचे तीन टाइप्स आहेत, ऑब्जेक्ट बेस्ड लॉजिकल मॉडेल, रेकॉर्ड बेस्ड लॉजिकल मॉडेल्स, फिजिकल मॉडेल्स. आणि ह्या प्रत्येक मॉडेलचे आपण सब टाइप्स पाहिले आणि शेवटी मल्टी यूजर डीबीएमएस आर्किटेक्चरची माहिती आपण बघितली. तर मित्रांनो, पुढील सेशनमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.